स्वामीजींची कपाट लावणं हा एक मजेशीर कार्यक्रम असायचा. तुमच्या खोली दोन कपाट होती, आता आहेत तशीच. ती साधारण दर महिन्याला लावली जात. दोन्ही कपाटातलं सगळं सामान काढून त्यातलं निम्म्याहून अधिक सामान दरवेळी स्वामीजी कमी करायचे. हे कपडे बेडशीट स्वामीजी सर्व साधक साधिकांना प्रसाद म्हणून द्यायचे. स्वामीजी म्हणायचे, नाथांनी 40 वेळा आपलं घर लुटलं, मला पण वाटत आपणही असंच करावं. काय करायचं हे एवढं सामान, एवढे कपडे. घरात आम्ही दोघं जण आणि कपडे मात्र तीन कपाट भरून. पण लोक प्रेमाने हे सारं देतात, त्यांना नाही म्हणता येत नाही. म्हणून साधकांनी दिलेली वस्त्र मी पुन्हा साधकांनाच प्रसाद म्हणून देतो. स्वामीजींनी त्यांच्या घरातलं बरंचसं सामान आणि कपडे अनेक गरजू साधकांना आणि गरिबांना दिले होते. अनेक वस्त्र केंद्रात येणाऱ्या साधकांना प्रसाद म्हणून वाटली होती. कपाट पुन्हा व्यवस्थित लावताना कपड्यांच्या घड्या करून स्वामीजी स्वतः समोर राहून कपाटात ते ठेवून घेत. कपड्यांच्या घडीची अखंड बाजू समोर तर पदरांची बाजू आतल्या बाजूस घेऊन मगच घड्या लावून देत. एकदा एका साधिकेने बेडशीटच्या घड्या ठेवताना पातळ बेडशीट खाली आणि जाड बेडशीट त्यावर ठेवली. ते पाहून स्वामीजी म्हणाले, एखाद्या जाडजूड माणसाच्या खाली एखादा हाडकुळा सापडला तर त्याचं काय होईल, साप चेपलाच जाईल ना तो. मग ह्या जाड बेडशीट खाली ती पातळ बेडशीट कशी काय दिसेल बरं. तेव्हा सर्वात खाली जाड बेडशीटची घडी ठेवावी, त्यावर त्यापेक्षा लहान असं ठेवत ठेवत सर्वात वरती पातळ बेडशीटची घडी ठेवावी. म्हणजे बॅलन्स पण होतो आणि दिसायला पण ते चांगलं दिसत. स्वामीजींचा व्यवस्थितपणा आणि त्यांची सौंदर्य दृष्टी प्रत्येक बाबतीत दिसून यायची. स्वामीजींचं प्रत्येक काम मिनिटांवर ठरलेलं असायचं. दोन कपाट लावणं, वेळ 30 मिनिट. दोन्ही कपाट रिकामी करून स्वच्छ पुसून पुन्हा कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून त्या जागच्या जागी नीट लावून 30व्या मिनिटाला सर्व काही आटोपलेलं असायचं. हे खरं तर एक मोठं आश्चर्यच आहे. दोन कपाट एका खोलीतून हलवून दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवायची आणि कपाट्यांच्या जागेची साफसफाई करून ओल्या फडक्याने पुसून स्वच्छ करायची, हे काम बरोबर 10 मिनिटात होत असे. स्वामीजींच्या प्रत्येक कामालाच वेग होता. स्वामीजी कधी कधी स्वतः एकटेच मोठे कपाट आणि फ्रीज हलवत असत. मधून मधून स्वामीजी त्यांच्या घराची साफसफाई करायला गेले. मग त्या दिवशी ते मदतीला काही साधिकांना बोलवायचे. तिन्ही खोल्यांच्या फरशा साबणाने धुवून पुसून सर्व सामानांच्या जागा बदलून सर्व वस्तू स्वच्छ पुसून त्या पुन्हा व्यवस्थित लावणे असं सगळं असायचं. स्वामीजी आणि कल्लाताई स्वतः या प्रत्येक कामात सहभागी असायचे. काम करीत असताना स्वामीजी सर्वांची थट्टा मस्करी करायचे, काही विनोद करायचे, त्यामुळे सगळं काम अगदी सहजच होत असे. आम्हा सर्वांकरता हा एक आनंदाचा सोहळाच असायचा. यातूनही खूप गोष्टी आम्हाला शिकायला मिळायच्या. एकदा स्वामीजींच्या पलंगावरची गादी साफ करताना एका साधिकेने गादीवर काठी मारायला सुरुवात केली. ते पाहून स्वामीजींनी तिच्या हातून काठी काढून घेतली आणि म्हणाले, गादीवर अशी काठी मारू नये. आणि मग स्वतःच्या हाताचे तळवे गादीवर मारून गादी साफ करीत स्वामीजी म्हणाले, अशी हाताने गादी साफ करावी म्हणजे धूळ जाते. नंतर देवघरातले फोटो काढून स्वच्छ करून पुन्हा लावताना एका साधिकेने सगळे फोटो अगदी चिकटून चिकटून लावले. तेव्हा देवघरात बरेच फोटो होते. स्वामीजी म्हणाले, फोटो असे अगदी चिकटून लावू नयेत, दोन्ही फोटोंमध्ये थोडं तरी अंतर ठेवावं म्हणजे पाहायला चांगलं वाटतं. देवाऱ्याच्या शेजारचे फोटो लावताना एका साधिकेने स्वामीजींचा फोटो वर लावला आणि रामचंद्रांचा फोटो त्या खाली लावला. ते पाहून स्वामीजी लगेच तिथे गेले. त्यांनी ते फोटो काढले आणि रामचंद्रांचा फोटो वरती आणि स्वामीजींचा फोटो त्या खाली लावला आणि स्वामीजी म्हणाले नेहमी रामरायांचा आणि मारुतीरायांचा फोटो वरती लावायचा आणि त्या दोघांच्या पायाशी स्वामीजींचा फोटो लावायचा, लक्षात ठेवा. त्या दिवशी स्वामीजींनी काही जास्तीचे स्वामीजींचे आणि सगळ्या त्यांचे फोटो काढून ठेवायचे ठरवलं होतं. ते फोटो बाजूला काढून स्वामीजी म्हणाले हे फोटो वर्तमानपत्रात नीट गुंडाळून बांधून ठेवा. मग सल्लाताईंचा कागदात गुंडाळलेला फोटो घेऊन एका साधिकेने स्वामीजींना विचारलं हा सल्लाताईंचा फोटो कुठे ठेवायचा. त्यावर स्वामीजी म्हणाले ठेव ह्या कपाटावर. नंतर इतर फोटो ठेवून झाल्यावर स्वामीजींचा कागदात गुंडाळलेला फोटो घेऊन दुसरी साधिका आली. तिने विचारलं हा स्वामींचा फोटो कुठे ठेवायचा. त्यावर सल्लाताई म्हणाल्या ठेव तिथल्या कपाटावर. ते खुश स्वामीजी सल्लाताईंना म्हणाले उद्या तू मला पण उचलून त्या कपाटावर ठेव म्हणून सांगशील यांना, तुझा काही नेम नाही. त्यावर सल्लाताई हसत हसत म्हणाल्या आणि तुम्ही मगाशी मला कागदात बांधून त्या कपाटावर ठेवलंच ते. यावर स्वामीजींसह सर्वजण असले. स्वामीजी घरातल्या सर्व वस्तूंची जागा सतत बदलायचे, त्यामुळे घरातील कानाकोपऱ्यांची स्वच्छता होते आणि असा बदल पाहायलाही चांगला वाटतो असं स्वामीजी म्हणायचे. पण त्यांच्या हॉलमधील दोन पलंगांची जागा मात्र कधीच बदलली जायची नाही. तेव्हा साफसफाईच्या निमित्ताने आपण त्या पलंगांची जागा आज बदलून आणि दोन्ही पलंग दिवाणखान्याच्या रुंदीच्या भिंतींना टेकून ठेवू असं एका साधिकेने स्वामीजींना सुचवलं. त्यावर स्वामीजी म्हणाले मी दिवाणखान्यातल्या या दोन पलंगांची जागा कधीच बदलत नाही, कारण हा दिवाणखाना आयताकृती आहे, त्याची लांबी ही रुंदीपेक्षा जास्त आहे, म्हणून लांबीच्याच भिंतींना टेकून ते पलंग बरोबर आहे. आता मध्ये चौकोनी भाग रिकामा राहतो तोच चांगला दिसतो. पलंग रुंदीच्या बाजूला ठेवले तर खोलीची रुंदी अजूनही कमी होईल आणि ही खोली खूपच चिंचोळी दिसेल. खोलीच्या सौंदर्याच्या दृष्टीने ते बरोबर नाही. साफसफाईच्या कार्यक्रमानंतर गरम गरम पिठलं भाकरीचं भोजन असले. स्वामीजींच्या स्वयंपाकघरात स्वामीजी सल्लाताईंसह सर्व साधिका जमिनीवर गोल करून भोजनासाठी बसायच्या. मग स्वामीजी म्हणायचे काम करून तुम्ही सगळ्या दमला आहात, आता पोटभर गरम पिठलं भाकरी खा. स्वामीजी आग्रह करून स्वतःच्या हाताने सर्वांना भाकरी वाढायचे, जेवताना एखाद्या साधिकेवरून काहीतरी विनोद करायचे. अशा हास्य विनोदात ते सहभोजन व्हायचं. नंतर स्वामीजी सर्वांना त्यांच्या खोली बोलवायचे, पुन्हा थोडा वेळ हलक्या फुलक्या गोष्टी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. स्वामीजी एकेकांच्या सुटलेल्या पोटावर विनोद करीत म्हणायचे आता मी ठरवलंय केंद्रात काही जाती आणून ठेवायची, प्रत्येकाने केंद्रात आल्यावर प्रथम जात्यावर थोडं तरी दळण जळायचं आणि मगच ध्यानाला बसायचं. अलीकडे व्यायामच नाही कुणाला, मग पोट सुटतं, वजन वाढतं आणि वजन वाढलं की एक एक आजार जडतात. आजकाल केंद्रात मी पाहतो एकेकाचं पोटच सुटत चाललंय. त्यावर सल्लाते स्वामीजींना म्हणाले तुम्ही सर्वांना म्हणता याचं पोट सुटलंय, त्याचं पोट सुटलंय, पण अलीकडे तुमचंही पोट सुटत चाललंय. त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले माझ्याजवळ येणाऱ्या एवढ्या मंडळींचे अपराध मी रोज पोटात घेतो ना, म्हणून माझं पोट सध्या सुटत चाललंय. यावर स्वामीजींचं सर्वजण खळखळून हसले. हरिओम तत्सत.